प्रेषितांची कृत्ये अध्याय 4. ते लोकांबरोबर बोलत असता त्याचवर याजक, मंदिराचा सरदार व सदोकी हे चालून आले, कारण ते लोकांना शिक्षण देऊन येशूच्या द्वारे मेलेल्यातून पुन्हा उठणे होईल असे प्रसिद्धपणे सांगतात, याचे त्यास अतिशय वाईट वाटले. तेव्हा त्यांनी त्याचवर हात टाकिले व संध्याकाळ झाली म्हणून सकाळपर्यंत त्यास चौकीत ठेविले. तथापि वचन ऐकणाऱ्यातील पुष्कळ लोकांनी विश्वास धरिला आणि पुरुषांची संख्या सुमारे 5,000 झाली. नंतर दुसऱ्या दिवशी असे झाले की त्यांचे अधिकारी, वडील व शास्त्री हे आणि मुख्य याजक हन्ना, कैफा, योहान, अलेक्झांड्र व मुख्य याजकाच्या कुळातील जितके होते तितके यरुशलेमात एकत्र झाले आणि त्यांनी त्यास मध्ये उभे करून विचारिले,
हे तुम्ही कोणत्या सामर्थ्याने किंवा कोणत्या नामाने केले?
तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्यास म्हणाला,
अहो लोकाधिकाऱ्यांनो व वडील जनांनो, एका दुर्बल मनुष्यावर कसा उपकार झाला, म्हणजे तो कशाने बरा झाला, याविषयी आमची चौकशी आज व्हायची असेल तर तुम्हा सर्वांस व सर्व इस्रायल लोकांस कळावे की ज्याला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारिले, ज्याला देवाने मेलेल्यामधून उठविले, त्या नासुरी येशू ख्रिस्ताच्या नामाने हा मनुष्य बरा होऊन तुमच्या पुढे उभा राहिला आहे. जो धोंडा तुम्ही बांधणाऱ्यांनी तुच्छ मानेला असता कोणशीला झाला तो हाच आहे, आणि तारण दुसरा कोणाकडून नाही, जेणेकरून आपले तारण व्हायचे असे दुसरे नाम आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही.
तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून तसेच हे अनक्षर व अज्ञानी सम आहेत असे समजून त्यांनी आश्चर्य केले
आणि हे येशूच्या सहवासात होते असेही त्यांनी ओळखले.
तरी त्या बरे झालेल्या मनुष्यास त्यांच्याजवळ उभे असलेले पाहून त्यांच्याने त्यांच्या विरुद्ध बोलवे ना. मग त्यांनी त्या सभेच्या बाहेर जाण्यास आज्ञा केली आणि ते आपसात विचार करून म्हणाले,
या माणसास आपण काय करावे?
हे सर्व यरुशलेम करास ठाऊक आहे, ते आपणाला नाही म्हणता येत नाही,
तरी हे लोकांमध्ये अधिक पसरू नये, म्हणून त्यास अशी धमकी द्यावी की यापुढे त्यांनी या नामाने कोणाबरोबर बोलू नये.
तरी हे लोकांमध्ये अधिक पसरू नये म्हणून त्यास अशी धमकी द्यावी की यापुढे त्यांनी या नामाने कोणाबरोबर बोलू नये.
येशूच्या नामाने अगदी बोलू अगर शिकवूही नका.
येशूच्या नामाने अगदी बोलू अगर शिकवूही नका.
देवापेक्षा तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य याचा तुम्हीच विचार करा.
जे आम्ही पाहिले व ऐकले ते बोलू नये हे आमच्याने होत नाही.
तेव्हा त्यांनी त्यास आणखी धमकावून सोडून दिले. त्यास शिक्षा कशी करावी हे लोकांमुळे त्यास सुचेना, कारण घडलेल्या गोष्टीमुळे सर्व लोक देवाचे गौरव करीत होते आणि बरे करण्याचा हा चमत्कार ज्याच्यावर घडला होता तो मनुष्य वयाने 40 वर्षांवर होता. ते सुटल्यानंतर आपल्या मंडळाकडे गेले आणि त्यास मुख्य याजकांनी व वडिलांनी जे काही म्हटले होते ते सर्व त्यांनी सांगितले. हे ऐकून ते एकचित्त होऊन देवाला उच्चवाणीने म्हणाले,
हे प्रभो, आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही यांचा उत्पन्न करता तूच आहेस. आमचा पूर्वज तुझा सेवक दावीद याच्या मुखाने पवित्र आत्म्याच्या द्वारे तू म्हटले, राष्ट्रे का खवळली व लोकांनी व्यर्थ कल्पना का केल्या? प्रभू विरुद्ध व त्याच्या अभिषिक्ता विरुद्ध पृथ्वीचे राजे उभे राहिले व अधिकारी जमले, कारण खरोखरच तुझा अभिषिक्त म्हणजे तुझा पवित्र सेवक येशू याच्या विरुद्ध या शहरात विदेशी लोक व इस्रायल लोक यांच्या सुद्धा हेरोद व पंतय पिलात हे एकत्र झाले, यासाठी की जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते व स्वसंकल्पाने पूर्वी नेमिले होते ते त्यांनी करावे. तर हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पहा आणि बरे करण्याकरता तू आपला हात लांब करीत असता आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर. तुझा पवित्र सेवक येशू याच्या नामाने चिन्हे व अद्भुते घडावी असेही कर.
आणि त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेमध्ये ते जमले होते ती कंपित झाली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. तेव्हा विश्वास धरणाऱ्यांचा समुदाय एक दिलासा व एक जीवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेतील काही आपले आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व पदार्थ सामायिक होते. प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती. त्यांच्यातील कोणालाही उणे नव्हते, कारण जमिनीचे किंवा घरांचे जितके मालक होते तितक्यांनी ते विकून टाकून विकलेल्या वस्तूंचे मोल आणून प्रेषितांच्या चरणी ठेवावे. मग जसजशी कोणाला गरज लागत असते तसतसे प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे. तेव्हा कुप्रबेटात जन्मलेला लेवी योसेफ, ज्याला प्रेषितांनी बर्णबा म्हणजे बोधपुत्र असे नाव दिले होते, त्याची जमीन होती. ती त्याने विकली व तिचे पैसे आणून प्रेषितांच्या चरणी ठेविले.